कौन उठाएगा?
मी राजेश इंडिया वन एटीएम टीम मधून बोलतोय. मी तुमची कशी मदत करू शकतो?
हाँ
कृपया तुमची समस्या सांगा. मला समजतने तुम्ही काही समस्या सांगायची आहे, कृपया सांगा.
माझे पैसे कटलेले आहेत, ते किती दिवसात वापस येणार?
मला समजतने हे तुमच्यासाठी चिंताजनक आहे. तुम्ही व्यवहार केल्याची तारीख आणि एनटीएम आयडी सांगू शकाल का?
एटीएम आयडी 4562 3738 आणि तारीख 15 डिसेंबर, सॉरी 15 जानेवारी सकाळी 11 वाजता.
एटीएम आयडी 4562 3738 नोंदवली आहे आणि व्यवहार तारीख 15 जानेवारी आहे. आता मी तुम्हाला सांगतो. रक्कम साधारणपणे 24 ते 48 तासांच्या आत प्रक्रियेत येते. तुमची तक्रार नोंदवली आहे नंबर 352576 आहे. आज याशिवाय इतर काही मदतीची गरज आहे का?
नाही, बस माझा इतकाच प्रॉब्लेम होता.
आज तुमची मदत करून बरं वाटलं. इंडिया वन एटीएम सपोर्टला कॉल केल्याबद्दल धन्यवाद. स्वतःची काळजी घ्या आणि तुमचा दिवस चांगला जावो.
थँक्यू.